सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो साधारण आपल्याला एसटी स्टँडवर जायचं म्हटलं की आपण नाकाला रुमाल लावतो नाही का, जेव्हा तिथे लोकांनी पिचकाऱ्या मारून रंगवलेल्या भिंती असेल किंवा अस्वच्छता असेल हे सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि मग आपण यु नो नाक मोरडतो। पण आपल्या महाराष्ट्रामध्येच एक एअरपोर्ट सारखं लक्झरियस सुविधा असलेलं बस स्टँड आहे, एसटी स्टँड आहे। हो खरं तर ऐकून विश्वास बसत नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं पण एसटी स्टँड आहे का, पण हे खरंच आहे। हे एक नवीन एसटी स्टँड आहे जे अगदी लक्झरियस आहे, एअरपोर्ट लुकवालं हे एसटी स्टँड आहे जिथे अद्ययावत सुविधा आहेत प्रवाशांकरता। हे जे एसटी स्टँड आहे ते नेमकं कुठे आहे? सो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर नावाचं एक गाव आहे, तिथे हे एसटी स्टँड आहे जे अद्ययावत म्हणजे एक एकर जागेमध्ये हे अद्ययावत एसटी स्टँड उभारलं गेलेलं आहे। आता हे एसटी स्टँड नेमकं कसं उभारलं आहे, तिथे काय काय सुविधा आहे, सगळ्या एसटी स्टँडपेक्षा हे एसटी स्टँड का वेगळं आहे, या सगळ्यांची माहिती आज तुम्हाला मिळणार आहे। एक वेगळं असं हटके असं एसटी स्टँड आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या एसटी स्टँडचे विभाग नियंत्रक थोड्याच वेळात माझ्यासोबत असणार आहे। मी त्यांना फोन करणार आहे आणि या एसटी स्टँडविषयी सगळी माहिती जाणून घेणार आहे। तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा 93.5 FM। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहा।